जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही सना अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्ही सना कार्तवीर्य यदु परशुराम ही प्रबोधिले गुरु तुम्ही सना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्ही सना नव नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्ही सना मचिंद्रादी यति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्ही सना दासोपंता घरी रंगले परमानंदे तुम्ही सना नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्ही सना युगा युगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्ही सना बालोन्मत्त पिशाच वृत्ति धारण करता तुम्ही सना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्ही सना करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्ही सना तुळजापुरी कर शुद्धि तांबुल निद्रा माहुरी तुम्ही सना करुणी समाधि मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्ही सना विप्र स्त्रियेचा वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्ही सना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्ही सना जन्मताच ओंकार जपूनी मौन धरियले तुम्ही सना मौजी बंधने वेद वदोनी जननी सुखविली तुम्ही सना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्ही सना कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्ही सना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्ही सना पोट शुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्ही सना वेल उपटुनी विप्रा दिधला हेम कुंभ गुरु तुम्ही सना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सल्ला तुम्ही सना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्ही सना हीन जिव्हा वेद पाठ केला सजीव करुणी तुम्ही सना वाडी नरसिंह औदुंबरी वात्सव्य करुणी तुम्ही सना भीमा अमर जा संगमी आले गणगापुरी गुरु तुम्ही सना ब्रह्म मुहूर्ती संगम स्थानी अनुष्ठानी रत तुम्ही सना भिक्षा ग्रामी करुणी राहता माध्यान ही मठी तुम्ही सना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्ही सना वांज महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्ही सना नंदी नामा कुष्ठी केला दिव्य देही गुरु तुम्ही सना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्ही सना अगणित दिधले धान्य कापुनी शुद्र शेत गुरु तुम्ही सना रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्ही सना आठ ही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्ही सना भास्कर हसते चार सहस्त्र भोजन दिधले तुम्ही सना निमिष मात्रे तंतुक नेला श्रीशैल्यासी तुम्ही सना सायं देव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्ही सना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्ही सना साठ वर्ष वाझे सी दिधले कन्या पुत्र ही तुम्ही सना कृतार्थ केला मानस पुजुनी नरकेशरी गुरु तुम्ही सना माहुरचा सतीपती उठवोनी धर्म कथियला तुम्ही सना रजकाचा यवन राज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतिल वदले तुम्हीच ना करदळी वनीचा बहणा करुनी कणकापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भयवारण तुम्हीच ना भव भयवारण तुम्हीच ना भव भयवारण तुम्हीच ना।